निर्गम अध्याय 39. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्र स्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली. अहरोणासाठीही पवित्र वस्त्रे बनविली. त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचे एफोद तयार केले. त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले व ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुतामध्ये व कातलेल्या तलमसणाच्या कापडामध्ये भरली. त्यांनी एफोदसाठी खांदपट्ट्या केल्या व त्या एफोदाच्या दोन्ही टोकांना जोडल्या. एफोद बांधण्यासाठी त्याच्यावर जी कुशलतेने विणलेली पट्टी असते तिची बनावट त्याच्यासारखी असून ती अखंड तुकड्याची केली. ती सोन्याच्या जरीची, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताची व कातलेल्या तलमसणाच्या कापडाची केली. परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. मुद्रेवर छाप कोरतात तशी त्यांनी इस्रायलाच्या मुलांची नावे गोमेद रत्नावर कोरली व ती रत्ने सोन्याच्या कोंदणात बसविली. इस्रायल लोकांची स्मारक रत्ने व्हावी म्हणून ती एफोदाच्या खांदपट्टीवर लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. त्याने कुशल कारागिराकडून एफोदप्रमाणेच सोन्याच्या जरीचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलमसणाच्या कापडाचा उरपट बनवून घेतला. तो उरपट चौरस होता. त्यांनी तो दुहेरी केला. तो दुहेरी असून तो एक वीत लांब व एक वीत रुंद असा चौरस होता. त्यामध्ये रत्नांच्या चार रांगा बसविल्या. पहिल्या रांगेत लाल, पुष्कराज व माणी. दुसऱ्या रांगेत पाचू, इंद्रनीलमणी व हिरा. तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग. आणि चौथ्या रांगेत लसना, गोमेद व यास्फे. ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली. इस्रायलाच्या पुत्रांसाठी एक याप्रमाणे ती 12 रत्ने ऊरपटावर होती. त्यांच्या 12 वंशांच्या संख्ये इतकी 12 नावे होती. एकेका रत्नावर एकेका मुलाचे नाव मुद्रा कोरतात त्याप्रमाणे त्यांनी कोरले होते. दोरीसारखा पिळ घातलेल्या शुद्ध सोन्याच्या साखळ्या त्यांनी ऊरपटावर लावल्या. सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या. ऊरपटाच्या टोकास लावलेल्या दोन्ही कड्यात पिळ घातलेल्या सोन्याच्या साखळ्या घातल्या. पिळ घातलेल्या दोन्ही साखळ्यांची दुसरी दोन टोके सोन्याच्या कोंदणात खोचून त्या त्यांनी एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर समोरच्या बाजूला लावल्या. सोन्याच्या आणखी दोन कड्या करून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांवर एफोदाच्या आतील बाजूच्या कडेला एफोदाजवळ लावल्या. सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्या समोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या. त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या फितीने अशा बांधल्या की उरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो उरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले. नंतर बसालेलने एफोदाबरोबर घालावयाचा निळ्या रंगाच्या सुताचा झगा विणून घेतला. त्यांनी झग्याच्या मध्यभागी एक भोक ठेवली व त्या दरम्यान झगा फाटू नये म्हणून त्या भोकाच्या किनारीला सभोवती कापडाचा गोट शिवला. मग त्यांनी त्या झग्याच्या खालच्या घेराभोवती कातलेल्या तलमसणाच्या कापडाची व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाच्या कापडाची डाळिंबे काढली. नंतर त्यांनी शुद्ध सोन्याची घुंगरे केली व ती झग्याच्या खालच्या घेऱ्याभोवती दोन दोन डाळिंबांच्या मधी लावली. म्हणजे झग्याच्या खालच्या घेराभोवती घुंगरू, मग डाळिंब, पुन्हा घुंगरू, मग डाळिंब, याप्रमाणे दोन डाळिंबांमध्ये एक घुंगरू अशी ती झाली. सेवा करतेवेळी अंगी घालायच्या झग्याच्या घेराच्या काठावर सभोवती एक घुंगरू व एक डाळिंब व एक घुंगरू व एक डाळिंब असे लावले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे तसेच त्यांनी हे केले. अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलमसणाच्या विणलेल्या कापडाचे अंगरखे केले आणि त्यांनी तलमसणाचे मंदिल, फेटे व कातलेल्या सणाचे चोळणे केले. मग त्यांनी तलमसणाच्या कापडाचा व निळ्या जांभळ्या व किरमिजी रंगाचा वेलबुट्टीदार कमरपट्टा बनविला. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. मग त्यांनी पवित्र मुगुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर परमेश्वरासाठी पवित्र अशी अक्षरे कोरली. ती मंदिराभोवती समोर बांधता यावी म्हणून तिला निळी फीत लावली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे हे केले. अशा प्रकारे पवित्र निवास मंडपाचे म्हणजे दर्शन मंडपाचे सर्व काम पूर्ण झाले. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी सर्व काही केले. मग त्यांनी तो निवास मंडप मोशेकडे आणला. तंबू व तंबूच्या सर्व वस्तू म्हणजे आकड्या, फळ्या, अडसर, खांब, खांबाच्या उथळ्या आणि लाल रंगवलेली मंडप झाकण्याची मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी व अंतरपट, साक्षपटाचा कोश, तो वाहून नेण्याचे दांडे आणि दयासन, मेज, त्यावरील सर्व वस्तू व पवित्र समक्षतेची भाकर, शुद्ध सोन्याचा दीपवृक्ष, त्यावरील दिवे व त्याची सर्व उपकरणे व दिव्यासाठी तेल, सोन्याची वेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप आणि तंबूच्या दारासाठी पडदा, पितळेची वेदी व तिची पितळेची जाळी, वेदी वाहून नेण्याचे दांडे व तिची सर्व पात्रे, गंगाळ व त्याची बैठक, अंगणाचे पडदे व कनाती, खांब व त्याच्या उथळ्या, अंगणाच्या प्रवेशद्वाराचा पडदा, तणावे, मेखा व पवित्र निवास मंडपाच्या व दर्शन मंडपाच्या सेवेसाठी लागणारे सर्व साहित्य, पवित्र स्थानात सेवा करण्यासाठी कुशलतेने विणलेली वस्त्रे, अहरोन याजकाची पवित्र वस्त्रे आणि याजक या नात्याने सेवा करण्यासाठी त्याच्या पुत्रांची वस्त्रे, ही सर्व त्यांनी आणली. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती अगदी त्याप्रमाणे इस्रायल लोकांनी सगळे काम केले. लोकांनी काम केले ते सर्व मोशेने बारकाईने पाहिले. ते त्यांनी अगदी परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.